जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
एनडीए की सबसे पुरानी साझेदार रही शिवसेना ने 2019 में होने वाले चुनाव अकेले लड़ने का फैसला किया है। शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी की मंगलवार को एक अहम बैठक में यह फैसला लिया गया। हालांकि पार्टी केंद्र और महाराष्ट्र में बीजेपी के साथ मिलकर चल रही गठबंधन सरकार का फिलहाल हिस्सा बनी रहेगी। शिवसेना कार्यकारिणी की बैठक में वरिष्ठ नेता संजय राउत ने एनडीए से नाता तोड़ने का प्रस्ताव रखा था, जिसे सर्वसम्मति से पास कर दिया गया। संजय राउत ने इस प्रस्ताव में कहा कि बीजेपी से गठबंधन बनाए रखने के लिए हमेशा समझौता किया गया, लेकिन बीजेपी ने शिवसेना को नीचा दिखाने में कोई कसर नहीं छोड़ी। शिवसेना अब गरिमा के साथ चलेगी।
इसमें कौन सी नई बात है? पिछले 3-3.5 सालों से हम यही सुनते आ रहे हैं और इसमें कोई नया मुद्दा नहीं, कोई नई बात नहीं है। वो भी पिछले 3-3.5 सालों से वही चलता रहा है।
सर, तो पूरा विश्वास है आपको कि 5 साल ये सरकार टिकेगी?
ये सरकार बिल्कुल 5 साल टिकेगी, अपना कार्यकाल पूरा करेगी, ये सरकार स्थिर है।
मुंबई में शिवसेना की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक हुई। इसमें सर्वसम्मति से उद्धव ठाकरे को एक बार फिर शिवसेना प्रमुख चुना गया, जबकि युवा सेना के अध्यक्ष आदित्य ठाकरे को शिवसेना नेता चुन लिया गया। इस तरह आदित्य ठाकरे को शिवसेना में नंबर 2 की पोजीशन मिल गई है। इस दौरान अपने भाषण में उद्धव ठाकरे ने कहा कि हिंदू वोट में फूट ना पड़े, इसलिए हम कभी महाराष्ट्र से बाहर नहीं निकले, लेकिन अब शिवसेना हर राज्य में हिंदुत्व के मुद्दे पर लड़ेगी।
जिस तरह से शिवसेना ने प्रस्ताव पारित किया है कि आगामी लोकसभा और विधानसभा चुनाव पे अकेले लड़ेंगे, ये पहली बार नहीं, इसके पहले उद्धव ठाकरे जी ने भी इसका ऐलान किया था। अगर वे एनडीए के साथ रहना नहीं चाहते, बीजेपी के साथ चुनाव लड़ना नहीं चाहते, तो वो सरकार में क्यों बने हुए हैं? अगर सही मानों में उन्हें नहीं रहना है तो उनकी जिम्मेदारी बनती है वे निर्णय लें, केंद्र और राज्य सरकार से बाहर निकले। अगर सरकार गिरती है तो हम मुद्दत पूर्व चुनाव के लिए पूरी तरह से तैयार हैं। अगर वे निर्णय नहीं लेते तो इससे उनका दोहरा चरित्र सामने आता है।
उद्धव ठाकरे ने इसके साथ नरेंद्र मोदी पर भी निशाना साधते हुए कहा कि चुनाव आते ही उन्हें कश्मीर की याद आती है। उन्होंने कहा कि आपकी छाती कितने इंच की है यह मायने नहीं रखता, उस छाती में कितना शौर्य है यह बताओ। मोदी नेतन्याहू को गुजरात क्यों लेकर गए? अगर आप मजबूत हैं तो उन्हें लेकर लाल चौक पर तिरंगा क्यों नहीं फहराया? वहीं नौसेना को लेकर नितिन गडकरी के बयान पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि गडकरी सेना का अपमान कर रहे हैं। वे कहते हैं नौसेना सरहद पार क्यों नहीं जाती? मैं पूछना चाहता हूं कि आप सर्जिकल स्ट्राइक का श्रेय क्यों लेते हो? आप लोग सरहद पार जाते हो क्या? उद्धव ठाकरे ने कहा जैसे गौ हत्या पाप है, उसी तरह बातें फेंकना भी पाप है। अगर लोगों से झूठ बोलकर सत्ता में आने वाले ऐसे लोगों को जेल में डाला जाने लगा तो न जाने कौन कौन जेल में जाएगा। वहीं आदित्य ठाकरे ने पार्टी में नंबर 2 की पोजीशन दिए जाने को लेकर उद्धव से कहा आप चाहे तो इसे वंशवाद कह लें, लेकिन हमें फर्क नहीं पड़ता, न जाने हमारी कितनी पीढ़ियां समाज के लिए बलिदान करती रहती हैं। आदित्य भी इसे आगे ले जाएंगे। आपको बता दें कि बीजेपी की सबसे पुरानी सहयोगी रही शिवसेना के प्रमुख उद्धव ठाकरे ने कुछ दिन पहले एनडीए से अलग होने की चेतावनी दी थी। उन्होंने कहा था कि अगर जरूरत हुई तो उनकी पार्टी एनडीए से अलग होने में परहेज नहीं करेगी। एसडब्ल्यू न्यूज के लिए रविशंकर शर्मा की रिपोर्ट।
आज जे राज्यकर्ता आहेत, जर वल्लभभाई तसे असते तर मला नाही वाटत आपला मराठवाडा तरी स्वतंत्र झाला असता। किंबहुना आज जर का सरदार पटेल असते तर काश्मीरचा प्रश्नही सुटला असता, बांगलादेशचा सुद्धा सुटला आणि पाकिस्तानचा सुद्धा त्यांनी संपवला असता। नुसतं बोलत बसणाऱ्या माणसांपैकी तेव्हा नव्हता। दर कालांतराने आपण ऐकत असतो एक मुंडकं उडलं तर आम्ही 10 मुंडकी उडू, एक गोळी मारली तर आम्ही 10 गोळ्या मारू। काय लिबलेटच्या कसल्या गोळ्या मारणार तुम्ही? नुसतं घुसू 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 आणि तरी घुसता येत नाही, पाडून टाकत पाकिस्तानचा फटका, हे नाही होत आहे। पण निवडणुका आल्यानंतर सगळ्यांना पाकिस्तानची आठवण येते। गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा पाकिस्तानचा उल्लेख केला, काय संबंध गुजरातची विधानसभा आणि पाकिस्तानचा? आणि पाकिस्तानने मग सांगावं लागलं पाकिस्तानला की बाबा तुमचं तुम्ही विसरा, तुमच्या घरातली भांडणं तुम्ही विसरा, त्याच्यात आम्हाला आणू नका, हे पाकिस्तानने सांगितलं। पण कोणालाच काही पडलेलं नाहीये। एका बाजूला सैनिक मरतायत जो आपण ठराव केला, रोज सैनिक मरतायत, बलिदान होत आहेत, पण त्यांची पार्थिव आणली जात आहेत, हजारो लाखोंचा समुदाय जमतो, मग पुन्हा एकदा ते जरा याद करो कुर्बानी म्हणून अश्रू ढाळले जातात, झालं ते त्यांच्या घरी गेलेले असतात बिचारे, त्यांचे कुटुंबीय गेलेले असतात, मग आम्ही आमच्या घरी गेलो. एकूण जो काही सगळा प्रकार चाललेला आहे तो बघितल्यानंतर संताप या गोष्टी चालतो की गेल्या आठवड्यामध्ये एक कार्यक्रम जो होता इकडे मुंबईमध्येच, आणि त्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी जे बोलले हे माझं तर खळ तळपायच्या मस्तकात येत. आम सरकार है, देवीचे इकडे काय काम आहे, तुम्ही सरहद पर जाओ. मग ते जे काही सरहदेवरती करतायत सर्जिकल स्ट्राईक करतायत त्यांचं फुकटचं श्रेय तुम्ही नका टाकू. तुम्ही जाताय का तिकडे बंदुका घेऊन? तुमच्यामध्ये हिंमत नाही केल्यानंतर हम सरकार आहे ना, दुर्दैवाने खरं आहे हम सरकार आहे, पण सरकार आहे म्हटल्यानंतर तुमच्या हातात अधिकार आहे. एखादी गोष्ट जर का ते चुकत असतील तर बोलून त्यांना चार भिंतीत तुम्ही सांगू शकता. जो माझ्या देशासाठी प्राण द्यायला तयार आहे, तुम्ही कसले प्राण देताय? एएमचे घोटाळे करून सरकार येतात असं जनता म्हणते, आम्ही नाही म्हणत. आणि मग सरकार म्हणून तुम्ही त्यांच्यावरती मस्ती दाखवतात, पण त्यांच्यामध्ये जे काही शौर्य आहे, नुसती 56 इंचाची छाती नाही, छाती किती इंचाची हा विषय नाहीये, त्या छातीमध्ये शौर्य असावं लागतं. ते शौर्य जर का तुमच्या 56 इंचाच्या छातीत नसेल तरी 56 इंचाची छाती या देशाच्या कामाची तुम्ही खरं त्यांना सांगू शकता. पण त्या सोबत म्हणजे पूर्ण जगभरामध्ये तुम्ही माझ्या देशाच्या नेव्हीची माझ्या सैनिकांची नालस्ती करतात. आम सरकार आहे तुमच्या इकडे काय काम आहे? उद्या त्यांनी जर का सांगितलं की तुमच्या इकडे काय काम आहे, तुम्ही का तुमच्या घरामध्ये बसा? हा जो काही मस्तवालपणा या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे, ती जी काही हवा घुसलेली आहे, आणि मग हे हिंदुत्व आहे, मराठी माणूस आहे, हे आमचे जीवाभावाचे प्रश्न. एका बाजूला गडकरी आपल्या सैनिकांची अवहेलना करताना, जे सैनिक आपले काश्मीरमध्ये रोज शहीद होत आहेत आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आहेत, त्या कंठस्नान घालणाऱ्या दहशतवाद्यांमधलं तिथला तो जो एक आमदार आहे एजाज मीर, काय बोलले आपल्यापर्यंत आले कळले काय आपल्याला? आपण जे म्हणतो की ते जवान तिकडे त्या शहीद होत आहेत आणि दहशतवाद्यांना ते ठार मारतायत, मारलेच पाहिजे. पण हे चालू असताना, शौर्य आणि रक्ताचा सडा पडत असताना, ज्यांच्या मांडीला मांडी लावून भारतीय जनता पक्ष तिकडे काश्मीरमध्ये सत्तेवरती बसलेला आहे, लाचार म्हणून तिकडे बसलेला आहे, एजाज मीर म्हणतात की ते दहशतवादी नाहीत, त्यांचा मृत्यू दिन साजरा करायचा नाही, ते आपले भावंड आहेत, त्यांचं त्यांना सुद्धा शहीद मानलं पाहिजे. कोणी काही बोलत नाहीये. मोदी आपले तिकडे परदेशात निघून गेलेले आहेत, मध्ये ते नेत्यानेऊ आले, त्यांना अहमदाबादमध्ये घेऊन गेले. अहमदाबादमध्ये कशाला घेऊन गेले? काश्मीरमध्ये सगळी धुमाशक्ती चालू असताना जे जगभरातले पंतप्रधान येत आहेत त्यांना तुम्ही अहमदाबादमध्ये नेण्यापेक्षा लाल चौकात जाऊन तिरंगा फडकायला पाहिजे, अहमदाबादमध्ये जाऊन पतंग उडवण्यापेक्षा. पतंग कसले उडवत आहे? ना तुम्ही आमच्या सार्वभौम देशाचे पंतप्रधान आहात, एक मजबूत पंतप्रधान आमच्या देशाला लाभला असा एक सर्व समज झालेला आहे, आणि सर्व सार्वभौम देशाचा पंतप्रधान दुसऱ्या पंतप्रधान घेऊन पतंग उडवतोय. हे मला जे म्हणतो ना, जे टाळकं सटकतं तो प्रकाश राजाचा म्हणतो, आता खरंच वाटत आहे आता त्याची सटकत. पण हा विचार कोणी करत नाहीये. नुसतं कोण आलं तर त्याच्यासमोर मोठा शो करायचा, पण आपल्या देशाला तर हे शोभलं असतं की इस्रायलचे पंतप्रधान आले, त्यांना तिकडे काश्मीरमध्ये आपले पंतप्रधान घेऊन दिले. जसा अहमदाबादमध्ये त्यांनी रोड शो केला तसा श्रीनगरमध्ये केला असता, आणि अहमदाबादमध्ये जशी पतंग उडवली तसा श्रीनगरमध्ये माझ्या देशाचा तिरंगा जर का फडफडला असताना, तर आम्हाला सुद्धा मोदीजी तुमचा अभिमान वाटला असता की पंतप्रधान पाहिजे तो असा, याला म्हणतात पंतप्रधान. आणि म्हणून असे पंतप्रधान बघितल्यानंतर आज पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण येते. नुसतं बोलाची कडी आणि बोलाची भात आणि कारभारामध्ये काही नाही असं नको. आणि मग जे मूलभूत विषय जे होते ना, हिंदुत्व जे आहेत, मराठी माणसाचा जो आहे, हे दोन्ही विषय अजूनही तसेच आहेत. फक्त आम्ही काय बोलायचं, आपण म्हटलं तर आम्ही मराठी म्हटलं का आम्ही काय जात्यंत ठरतो, प्रांतीय ठरतो, हिंदुत्व म्हटलं तर जात्यंत ठरतो, पुन्हा धर्मांत ठरतो. पण बाकी सगळे त्यांच्या परीने सगळे करत चाललेले आहेत, त्यांना कोणी कोणाला काय आठवत नाही. फक्त शिवसेनेने बोलायचं नाही, ही जी काय पोटदुखी आहे ना, त्याच्या विरुद्ध आता आपल्याला लढा उभा करायचा.